तब कुंज बिहारी गोपि जन गिरिवार धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवार धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवार धारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवार धारी आदि कृष्णा हरि कृष्णा 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 हरे हरे हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada. Ita Gaura Haribol, 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 Ita Gaura Haribol. Jai Om Vishnupad Paramahams Parivrajakacharya Stotra Shata Sri Srimati Divine Grace Abhaya Charanarvinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Gantaraj Srimad Bhagavatam Ki Itai Gaura Premanandi. All glories to Assembled Devotees. All glories to Assembled Devotees. All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Srimad Bhagavat Skanda Tisra Adhyaya Patva Slok Kramank 37 Vidurani Maitreya Encha Samvad. Bhutanam Navadinam Yad Bhavya Varavaram Tesham Paranu Sansarga Yatasankhyam Gunan Viduhu Bhutanam Navadinam Yad Bhavya Varavaram Tesham Paranu Sansarga Yata Sankhyam Gunan Vidhu Bhutanam Navadinam Yad Bhavya Varavaram Tesham Paranu Sansargan Yata Sankhyam Gunan Vidhu
Peace out,
माता जी भूतानां सर्वभौतिक मूलद्रव्यांचा नभः आकाश आदीनां पासून प्रारंभ होऊन यत जे भव्या हे सौजन्यशील विदुर अवरा कनिष्ठ वरम श्रेष्ठ तेषां त्या सर्वांचे परा भगवंत अनुसंसर्गात अंतिम स्पर्श ता इतक्या संख्यम संख्या गुणान गुण विदुहु तुम्ही जाणून घ्या. भाषांतर हे सौजन्यशील विदुर आकाशापासून ते पृथ्वीपर्यंतच्या सर्व भौतिक मूलद्रव्यांचे सर्वश्रेष्ठ व कनिष्ठ गुण हे केवळ भगवंतांच्या अंतिम दृष्टीस्पर्शाने ठरतात. पुढचा श्लोक आहे. एते देवा कला विष्णुः कालमायांश लिंगिनः नानात्वा सत्क्रियानिशः रोचुः प्राज्जलयो विभुम. उपरोक्त भौतिक मूलद्रव्यांचा नियंत्रक देवता या भगवान श्री विष्णूंचे शक्ती प्राप्त विस्तार आहेत. बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली शाश्वत काळाद्वारे त्यांनी देह धारण केलेला असून त्या भगवान विष्णूंचे अंश आहेत. त्यांच्यावर विविध वैश्विक कर्तव्ये सोपवण्यात आली होती, परंतु ती पार पडण्यात असमर्थ ठरण्याने त्यांनी भगवंताची अत्यंत सुंदर शब्दात पुढील प्रमाणे प्रार्थना केली. तात्पर्य, विश्व व्यवहाराची व्यवस्था पाहण्यासाठी उच्च ग्रह लोकांत अनेक नियंत्रक देवता वास करत असल्याची संकल्पना अज्ञानी लोक मानित असल्यानुसार केवळ काल्पनिक नाही. हे देव भगवान विष्णूंचे अंश विस्तार असून त्यांनी काल बहिरंगा शक्ती आणि भगवंताची आंशिक चेतना यांच्या योगे देह धारण केलेला असतो. मानव पशु पक्षी इत्यादी सुद्धा भगवंताचेच अंश असून त्यांना विभिन्न ऐहिक शरीरे आहेत, पण ते भौतिक घटनांचे नियंत्रक नाहीत. किंबहुना त्यांच्यावर देवतांचे नियंत्रण आहे. हे नियंत्रण अकारण नसते. जशी एखाद्या आधुनिक राज्यव्यवस्थेत नियंत्रक विभागाची आवश्यकता असते, तशीच विश्व व्यवहारासाठी नियंत्रक देवांची आवश्यकता असते. अशा देवांना नियंत्रित प्राणीमात्रांनी तुच्छ लेखू नये. ते सर्व महान भगवत भक्त असून त्यांच्यावर वैश्विक व्यवस्थापनातील विशिष्ट विभाग सोपवण्यात आलेला आहे. पापात्म्यांना शासन करण्याचे यमराजाचे अप्रशंसनीय कार्य एखाद्याच्या क्रोधास कारण ठरेल, तथापि यमराज हा एक अनाधिकृत भगवत भक्त आहे. क्षमा करा, अधिकृत भक्त आहे. हरे कृष्ण. आणि यमराजाप्रमाणेच इतर देवतांची ही स्थिती आहे. एक भगवत भक्त हा भगवंताकडून त्याचे सहायक म्हणून नियुक्त झालेल्या अशा देवतांच्या नियंत्रणाधीन नसतो, मात्र तो त्या सर्वांचा आदर करतो, कारण भगवंताने त्यांच्यावर अत्यंत जबाबदारीचे पद सोपवलेले असते. त्याचवेळी तो या देवता म्हणजेच भगवंत आहेत असे समजण्याची मूर्ख चूकही करत नाही. केवळ मूर्ख लोकच अशा देवतांना विष्णू समान मानतात. प्रत्यक्षात या देवता श्री विष्णूंचे नियुक्त सेवकच आहेत. भगवंत आणि देवतांना जो पातळीवरच पाहतो त्याला पाषंडी वा नास्तिक असे म्हटले जाते. जे लोक ज्ञान योग आणि कर्म या मार्गाचे अनुयायी करतात, अनुयायी असतात, अर्थात निराकारवादी ध्यानमार्गी आणि सकाम कर्मी असतात, तेच देवतांची उपासना करतात. तथापि भक्त एकमेव भगवान विष्णूंची उपासना करतात. सर्व प्रकारचे भौतिकवादी सकाम कर्मी आणि अगदी मुमुक्षु व योगी देखील कोणत्या ना कोणत्या ऐहिक लाभाची अपेक्षा करतात, परंतु भगवंत भक्तांची उपासना भौतिक लाभासाठी नसते. भक्त हे विशुद्ध भक्तीच्या प्राप्तीसाठी भगवंताची उपासना करतात. तथापि भगवंतांची उपासना इतरांद्वारे केली जात नाही, कारण मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट हे भगवत प्रेम. ते प्राप्त करण्यासाठी ते काहीही प्रयत्न करीत नाहीत. भगवंताशी प्रेममय संबंध जोडण्याचे विरुद्ध जे लोक असतात ते स्वतःच्याच कर्मामुळे निंदेस पात्र होतात. गंगेच्या प्रवाहाप्रमाणेच भगवंतांना सर्व प्राणीमात्राप्रती समभाव आहे. गंगेचे पाणी सर्वांच्या शुद्धीकरणासाठी आहे, तरीही गंगा तीरावरील विभिन्न वृक्षांना विभिन्न गुणधर्म असतात. तेथील आंब्यांचा वृक्ष आणि निंब वृक्ष हे दोन्ही गंगेचेच पाणी पितात, परंतु दोहोंची फळे भिन्न प्रकारची असतात. एकात स्वर्गीय गोडवा असतो तर दुसऱ्यात नारकी कडवटपणा असतो. दिंबामधील पराकोटीचा कडवटपणा हा त्यांच्या पूर्वकर्मामुळे असतो आणि आंब्याचे स्वर्गीय माधुर्य स्वतःच्याच पूर्वकर्मामुळे असते. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, तानहं दिशतः क्रूरान संसारेषु नरादमान शिपामि अजस्त्रम अशुभान असुरेश्वाव योनिषु. जे द्वेषी क्रूर आणि नरादम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरातील विविध आसुरी योनीत टाकत असतो. भगवंतांच्या राज्यातील शांतीचा धोका पोहोचवण्याच्या सदैव प्रयत्न करणाऱ्या अनावश्यक बुद्ध्यात्मासाठी यमराज आणि तत्सम अन्य नियंत्रक देवता आहेत. सर्व देवता या भगवंतांचे विश्वासपात्र सेवक भक्त असल्याने त्यांची कधीही निंदा करण्यात येऊ नये. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं तदाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुता पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साधितं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सरगणललिता श्रीविशाखानुसमन्विता. विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भूतानां नभ आदीनां यद् भव्यावरावरं तेषां परानुसंसर्गात् यथासंख्यं गुणान् विदुः. हे सौजन्यशील विदुर, आकाशापासून ते पृथ्वीपर्यंतच्या सर्व भौतिक मनोद्रव्यांचे सर्वश्रेष्ठ व कनिष्ठ गुण हे केवळ भगवंतांच्या अंतिम दृष्टीपर्शानेच ठरतात. उपरोक्त भौतिक मूलद्रव्यांचा नियंत्रक देवता या भगवान श्री विष्णूंचे शक्ती प्राप्त विस्तार आहेत. बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली शाश्वत काळाद्वारे त्यांनी देह धारण केलेला असून त्या भगवान विष्णूचे अंश आहेत. त्यांच्यावर विविध वैश्विक कर्तव्ये सोपवण्यात आली होती, परंतु ती पार पाडण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी भगवंतांची अत्यंत सुंदर शब्दात पुढील प्रमाणे प्रार्थना केली. भागवत मध्ये 10 विषयांची प्रमुख्याने चर्चा करण्यात आलेली आहे. त्यातले दोन प्रमुख विषय पुन्हा पुन्हा भागवतच्या अनेक स्कंदामध्ये आपण ऐकतो अत्र सर्गो विसर्गश्च, म्हणजे या भौतिक प्रकृतीची निर्मिती आणि ब्रह्मांडाची निर्मिती, या ब्रह्मांडामध्ये असलेले मूलभूत विभाग, त्यानंतर विसर्ग म्हणजे या ब्रह्मांडाची विनाश कसा होतो, त्याचं सूत्रसंचलन कसं केलं जातं, या सर्वांची महत्त्वपूर्ण अशी चर्चा करण्यात आली आहे. पुन्हा पुन्हा आपण ही चर्चा पाहतो या तिसऱ्या अध्यायामध्ये, तर पुन्हा पाचव्या अध्यायामध्ये, नंतर पुन्हा पुरंजनच्या कथेमध्ये, पुरंजन प्राचीन बरेचे, त्यानंतर पुन्हा नवव्या अध्यायामध्ये आणि पुन्हा अकराव्या अध्यायामध्ये ही चर्चा भगवंत निरनिळ्या भगवंताचे भक्त निरनिळ्या रूपामध्ये करतायत की ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली. हा पुन्हा पुन्हा विषय सांगितलेला आहे कमीत कमी 4 ते 5 वेळेला. तर हा काळ सांगितलेला आहे, कधी कधी आपल्याला वाटतं प्रभुपाद एकदम मूल शरीर नाही आत्मा आहे, हेच का आपल्याला कायम सांगतात. आपण पाहिलं हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद जेव्हा उपदेश करतोय आपल्या मित्रांना, पाठोपाठ 10 तात्पर्य प्रभुपादांची एकच गोष्ट सांगतात, आपण शरीर नाही आत्मा आहे. आता आपण म्हणू शकतो अरे पाठीमागच्या तात्पर्यामध्ये सांगितलं, पुन्हा या तात्पर्यामध्ये तेच सांगण्याची काय गरज आहे. कारण कितीही बिंबवून जरी दिलं आपल्या मनामध्ये तरी ही गोष्ट आपण नित्य विसरतो. जिथे वेळा आपला आहे पण हा आपण आत्मा आहे किती वेळा ऐकलं तरी पण पुन्हा आपण विसरतो. कारण भागवत मध्ये सांगितलं या संमोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकं परोपी मनुते अनर्थ. आत्मा हा जरी या भौतिक प्रकृतीच्या पलीकडचा, परंतु संमोहितो जीव या 3 गुणांच्या अधीन आलेला आहे, आणि म्हणून जोपर्यंत त्याला ही आपली स्थिती कळत नाही तोपर्यंत परोपी तो या 3 गुणांच्या पलीकडे किंवा या भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहे हे तो समजू शकणार नाही. आणि म्हणून या सर्व सूत्रांचं भगवद्गीतेमध्ये 2 श्लोकांमध्ये भगवंत वर्णन करतात. अर्थात भगवद्गीता जे भागवत जे आहे हे भगवद्गीतेचं विस्तार रूप आहे. भगवद्गीतेमध्ये 2 श्लोकांमध्ये या सर्व सृष्टीची रचना आणि त्याच्यामध्ये घटक काय आहे त्याचे वर्णन करतात. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मन्ने भिन्ना प्रकृति रष्टदा. पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धिने अहंकार, हे 8 प्रकारचे जी काय आहे प्रकृती आहे बस, आणि पलीकडे काय नाही आहे, फक्त 8, याच्या पलीकडे काही नाही भौतिक म्हणजे जे जड आहे. परंतु या सर्वांना चेतना देणारं काय आहे, अपरेयम इतस्तन्वे प्रकृतिम विद्युमे पराम जीव भूत महाबाहो यहेदम धार्यते जगत. आणि हे जेव्हा जाणतं जीव भूत महाबाहो यहेदम धार्यते जगत तो ज्ञानी. कारण भौतिकवादी किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये असलेले जे लोक आहेत हे या 8 जे आहेत पृथ्वी आप तेज वायू या 8 प्रकृतीच्या प्रभावामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे त्याचाच ते कायम विचार करतात किंवा त्याच्याबद्दलच त्यांचं चिंतन चालू असतं. परंतु ज्ञानी जे आहेत अपरेयम, त्यांना माहिती आहे की आपण या भौतिक प्रकृतीचा प्रमाण भौतिक प्रकृतीचा उत्पत्ती नाही आहे, अपरेयम आपण या पलीकडे आहोत. आणि म्हणून या जगामध्ये जे जे काही घडतं हे जे 8 तत्व सांगितले आहेत या 8 तत्वापासून हे शरीर बनतं. शरीर झालं त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय 3 गुण असं 24 तत्वांचं हे पृथ्वी बनलेली आहे. जास्त काय नाही आहे, वैज्ञानिक अजूनही चिंतन करतायत की ही पृथ्वी कशी बनली, कशाची ती बनली, कशी चालते. हा त्यांनी जर भगवद्गीता आणि भागवत घेतलं 5,000 रुपयेमध्ये तर त्यांना एवढं संशोधन करण्याची गरज नाही. कधी कधी आम्ही या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली याच्यावरती प्रवचन देतो एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, तिथले प्रोफेसर सुद्धा असे अवाक होतात, तुम्हाला तुमची डिग्री एम कॉम मागच्या वेळेला सांगितलं की तुम्ही गर्भधारणेवरती कसं काय बोलता, तुम्ही तर एकतर साधू असं म्हणतात. दुसरी गोष्ट तुम्ही एम कॉम परंतु ह्या असा गायनोकॉलॉजी हा जो विषय आहे त्याच्यावरती कसं बोलता, त्याप्रमाणे हा पण ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली आणि एवढ्या डिटेलमध्ये जाऊन तुम्ही कसं काय बोलता. कारण आमचा संबंध कोणाशी आहे, गुरुपरंपरा प्रभुपादांच्या माध्यमातून भगवंताशी, कारण त्यांनी याची निर्मिती केलेली आहे त्याला जास्त माहिती आहे. पण कितीही संशोधन करून शेवटी आपण येणार कुठे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान महाप्रपद्यते. तुम्ही संशोधन करत 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 शेवटी येणार कुठे, भगवंताकडेच येणार. मग बुद्धिमान व्यक्ती भगवंताचाच पहिला स्वीकार करतो. कशाला उगीच इकडनं तिकडनं हात घालून खायचं, बरोबर? सरळातला हात जातोय. तर हे भगवंताचं भागवतन जे आहे, अत्र सर्व विसर्गश्च, ह्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी हे विचार करणार, कारण हे महत्वाचं आहे समजून घेण्यासाठी. जर आपल्याला या भौतिक प्रमाणातून बाहेर पडायचं असेल, ह्याची जरुरी आहे, कारण या भौतिक घटकापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. आपलं शरीर तरी काय आहे? भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी रेवच, फक्त ह्याच आठ आपल्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये तीन गुणाने हे सगळं हलवलं जातं. त्यातनं झाली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय निर्माण. त्यामुळे हे शरीर आणि आपल्याला वाटतं की हे सर्व आहे, परंतु अपरेयम या सर्वांच्या पलीकडे काय आहे? जीव आहे. परंतु हा इतका या भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेला आहे की स्वतःच्या शक्तीनं तो बाहेर येऊ शकणार नाही, कारण किती प्रचंड दबाव आहे. पहा की पृथ्वी आप तेज वायू आकाश, भागवत मध्ये सांगितलं आहे की हे जसे घटक आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार, हे जसे जसे सूक्ष्म होत जातात तसे तसे 10 पटीनं अधिक प्रभावी होत जातात किंवा शक्तिशाली होत जातात. आणि आपण पाहतो आपल्या डोळ्यासमोर सुद्धा या पृथ्वीपेक्षा या जगामध्ये काय जास्त आहे? पाणी जास्त आहे. पाणीपेक्षा जास्त काय आहे? भूमीर आपो नलो म्हणजे वायू, आकाश, त्याच्यानंतर अग्नी, मन त्याच्यापेक्षाही भयानक शक्तिशाली. आपल्याला कल्पना नाही मन काय आहे ते, की केवढं प्रभावी आहे. आपल्याला वाटतं मन ठीक आहे, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, व्हॉट एव्हर युअर माइंड सेज, पण मन पहा किती प्रभावी आहे. पृथ्वीपेक्षा प्रभावी, पाण्यापेक्षा प्रभावी, अग्नीपेक्षा प्रभावी, वायूपेक्षा प्रभावी मन आहे. आणि त्याला आपण म्हणतो डू युअर माइंड सेज. आणि या मनापेक्षा प्रभावी काय आहे? 10 पटीनं अहंकार, बुद्धी, त्याच्यापेक्षा 10 पटीनं अहंकार. आणि एवढा प्रभावी ही भौतिक प्रकृती, ह्याच्यामध्ये जीव अडकलेला आहे. विचार करा, यातनं सहजपणे सुटणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. म्हणून हा विषय पुन्हा पुन्हा चर्चा केलेली आहे भगवद्गीतेमध्ये आणि भागवत मध्ये. त्यासाठी ह्याला सांख्य योग, कपिल देवनी सुद्धा हाच योग माता देवहूतीला सांगितला. त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण हाच योग पुन्हा उद्धवाला 11व्या अध्यायामध्ये सांगतात. तर पुन्हा पुन्हा याची चर्चा का करण्यात आलेली आहे? कारण जोपर्यंत जीवाला हे समजत नाही की किती प्रभावाखाली आपण दडपणाखाली आहोत, तोपर्यंत तो त्यातनं मुक्त होण्याचा विचार सुद्धा करणार नाही, करणार सुद्धा नाही. तर जीवात्मा हा जरी अपरेयम म्हणजे जरी या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे असला, परंतु ये संमोहितो, स्वतःच त्याला विसर पडलेला आहे, स्वतःच त्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणून या भौतिक प्रकृतीला पार भेदून जो जाऊ शकतो तोच खरा शूर. आणि या भेदाला पार करणारा कोण आहे? जीवाला ह्यातनं बाहेर काढणारा कोण आहे? यांच्या दोन्हीच्याही पलीकडे जो आहे कोण? भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा, म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान कोण? जो मला भज इति मत्वा भजन्ते माम, जो माझी भक्ती करतो, अशी बुद्धिमान आहे. अहम सर्वस्व, तो पाहतो की सर्व जे काही आहे हे कुणा माझ्यापासून आलेलं आहे. ही ज्याची बुद्धी आहे त्याला केवळ भगवंताच्या संबंधामध्ये आल्यानंतर त्याला भगवंताची भक्ती काय किंवा भगवंत काय किंवा माया काय हे त्याला कळेल. त्याला माया काय आणि भगवंताची सेवा काय हे कळणं या भौतिक सेवा शक्य नाही. म्हणून संपर्क आपल्या मायाशी असेल तर आपल्याला मायाच्या प्रभावाखाली, आपला संपर्क जर भगवंताशी असेल तर आपण भगवंताच्या संबंधीमध्ये राहतो. तीच शक्ती आहे त्या बहिरंगा, परंतु वेगवेगळ्या रीतीनं. प्रभुपाद उदाहरण देतात की इलेक्ट्रिसिटी तीच आहे, परंतु त्याच्यामुळे हीटर पण चालतो आणि फ्रीज पण चालतो दोन्ही, परंतु शक्ती दोन्ही नारे कोण आहे? एकच विद्युत शक्ती. तर त्याचप्रमाणे हा जीव इतका गंभीर अवस्थेमध्ये आहे, तो हे समजून घेत नाही तोपर्यंत तो जीव बाहेर यायचा प्रयत्न पण करणार नाही, विसर पडलेला आहे. एका मला उदाहरण देतात की ज्याप्रमाणे आपण पृथ्वीवरती अनेक रूप पाहतो, काय काय पाहतो पहा, आपण डोळे उघड काय काय दिसतं आपल्याला, बिल्डिंग दिसतात, गवत निर्णा प्रकारचे, एकच जर हिरवं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक प्रकार, किती विचित्र प्रकारची माणसं, चित्र विचित्र किती आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे, परंतु ह्याचा उगम कुठून झालेला आहे? तिथून झालेला आहे. त्याचप्रमाणे जे जे काही आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे ह्याचा उगम कुठून झालेला आहे? भगवंतापासून झालेला आहे. तर हे आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो. तर त्यासाठी भगवंत हे सर्वापेक्षा शक्तिशाली आहेत. आणि त्याचा आश्रय घेतल्याशिवाय जीवात्मा या भौतिक ह्याला भेद करून बाहेर पडू शकणार नाही. आणि म्हणून अशी भगवंताचा जो सहाय्य घेतो तोच केवळ या भेद जो आहे धादापटीनं शक्तिमान होत चाललेला आहे. त्याच्यापेक्षा जीवात्मा शक्तिमान आहे परंतु विसरून गेला, तो या भेद जो आहे तो करू शकणार नाही. म्हणून भगवंताचा जो आश्रय घेतो तो भगवंत या जीवाला या भौतिक भेदातून सहजपणे बाहेर काढू शकतो. सहजपणे भागवत मध्ये आपण एक कथा ऐकतो दिवाळीच्या वेळेला, खास करून रेडिओवरती सुद्धा सांगितली जाते, नरकासुराची कथा. भौमासुर आता माहित नाही, आम्ही लहान असताना ऐकत होतो. अजून सांगतात का नरकासुराची कथा? परंतु यातलं गुह्य जे आहे आपल्याला काय माहितीये का? या 16,000 स्त्रिया कोण आहेत? या भौमासुर हा कोण आहे? त्याला मूर हा कोण आहे? आणि त्यांनी बांधलेला जो तट हे कोण आहे? भागवत मध्ये ज्यावेळेला आपण ह्या प्रकृतीची रचना पाहतो तर त्या प्रकृतीच्या रचनेनुसार ही लीला आहे भगवंताची. की भगवंत कसं, कारण या भौमासुराने 16,000 राजकन्या पळवून आपल्या दरबारामध्ये ठेवलेल्या होत्या. तर ह्या 16,000 कन्या अबला आहेत, स्त्री ही अबला आहे. तर या काही करू शकत नाही, तुरुंगामध्ये कुठे आहेत त्याची पण त्यांना कल्पना नाही. त्यांना खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, वस्त्र सगळं काही मिळतंय, परंतु त्या तिथे सुखी नाही आहेत. कसं असू शकणार? कारण बंदिवासामध्ये आहेत. बंदिवासामध्ये तुम्हाला सोनं दिलं काय किंवा काही दिलं काय? हा अम्बॅसेडर कार बंगला दिला काय? बंदिवासात कोण सुखी राहू शकतं का? नाही. तर ह्या 16,000 स्त्रिया ज्या राजकन्या आहेत त्या सुखी नाही आहेत. कारण कुणाच्या आधिपत्याखाली आहेत? भौमासुराच्या. तर जोपर्यंत भौमासुराच्या आधिपत्याखाली आहेत त्या 16,000 स्त्रिया सुटणार नाहीत. त्यासाठी भगवंतांना हे कळतं. इंद्र भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे तक्रार करतो की हे भगवंता, माझी छत्री, हा आता छत्री काय बाजारात सहज मिळते, तर छत्र जे आहे हे वैदिक संस्कृतीमध्ये ह्याला फार महत्व आहे. सम्राटाचं जे छत्र आहे, हा आपण शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतो. आता काय बाजारात 100 रुपये दिले तर छत्री मिळते काय? किंमत नाही. पण ही छत्रपती जे आहेत, छत्र जे आहे हे आधिपत्य, म्हणजे या साम्राज्यावरती माझं आधिपत्य आहे, त्याचा सन्मान म्हणून छत्र दिलेलं आहे. तर इंद्राचं छत्र हा भौमासुर पळवून घेऊन जातो. राक्षसांना खूप सवय असते देवतांचं काय ते पळवून घेऊन जायची. त्यानंतर इयर रिंग्स आपल्याला माहित आहे, 20 रुपये दिले तर मिळतात, सोन्याचे असतील तर 5,000 रुपये. परंतु आदितीच्या इयर रिंग ज्या आहेत हे सुद्धा स्त्रीचं भूषण आहे. तर जसं छत्री हे जसं अलंकार हे स्त्रीचं भूषण, तर आदितीचे जे कर्णकुंडले आहेत, कर्णकुंडल, ती पण हा भौमासुर पळवून घेऊन जातो. आणि इंद्राला असं सहन होत नाही, त्याला माहितीये की आपण भस्मासुराकडे जाऊन भौमासुराकडे जाऊन काय करू शकणार नाही, म्हणून भगवंताकडे जातो. तो भगवंत म्हणता ठीक आहे, आम्ही त्याची व्यवस्था करतो, काय काळजी करू नका. तर भगवंत सत्यभामाला बरोबर घेतात आणि या भौमासुराच्या किल्ल्यावर प्रहार करतात किंवा हल्ला करतात. आता आल्यानंतर हा प्रभुपाद वर्णन करतायत भागवतामध्ये, इतकी प्रचंड सुरक्षा व्यवस्था केलेली आहे. आजची G9 सिक्युरिटी किंवा Z9 सिक्युरिटी ज्याला म्हणतात, ती पण काय नाही याच्यासमोर. Z9 सिक्युरिटी म्हणजे हायएस्ट पंतप्रधानांना जी दिली जाते, एवढी सिक्युरिटी की पंतप्रधान इकडे असतील तर 10 मैलापर्यंत त्याची रक्षण चालू असतं. हा, दिल्लीत पंतप्रधान असेल, पुण्यामध्ये येत असतील तर 1 महिना अगोदर सगळीकडे आपण व्यवस्था चाललेली असते. पहा, त्याच्यापेक्षा भौमासुर आपली स्वतःची सुरक्षा एवढी करून ठेवलेली आहे की तिथं कोणी जेणे शक्य नाही. आता काय आहे, बाहेर पहिला दुर्ग आहे, प्रचंड अशी भिंत आहे मोठी, आणि त्या भिंतीच्या आत काय आहे, पाण्याचा खंदक आहे. त्या पाण्याच्या खंदकानंतर काटेरी कुंपणांचं तारांचं हे आहे, काय आहे, रिंगण आहे. त्याच्या आतमध्ये अत्यंत विषारू असा वायू आहे आणि त्याच्या आतमध्ये मूर नावाचा 5 शिरांचा राक्षस या संपूर्ण तटबंदीचं रक्षण करतोय. आणि त्याच्या आत भौमासुर आणि त्याच्या आधिपत्याखाली या 16,000 स्त्रिया. आता विचार करा, या 16,000 स्त्रियांनी बाहेर पडायचा विचार केला तर शक्य आहे का? विचार सुद्धा करू नये. आपली पण स्थिती तीच आहे. कशावरून बघा, भगवंत ज्याला येतात ही तटबंदी जी आहे आपल्या गदेने तोडून टाकतात. हरिभाऊ पहिला प्रहार, नंतर दुसरं पाणी जे आहे सुदर्शन चक्राने सगळं सुकवून टाकतात. हरे कृष्णा. तिसरं बार्ड वायर आहे, इलेक्ट्रिक फेन्स, ती पण आपल्या सुदर्शक्राने तोडून टाकतात. त्याच्यानंतर गॅस, भगवंतांना गॅस फॅस काय प्रश्न पडत नाही, भगवंत आपल्या श्वासानं सगळे श्वास उडवून टाकतात. आणि नंतर ह्या मूर राक्षसाचा वध करतात, नंतर भौमासुराचा वध करतात, 16,000 स्त्रियांना बाहेर आणतात. आता म्हणाल प्रभू याचा आपल्याशी काय संबंध? अगदी व्यवस्थित संबंध आहे, कारण हे जे किल्ला आहे पंचतत्वानी बनलेला, हे शरीर भौतिक शरीर कसं आहे किल्ल्यासारखं, यातनं पार करून जाणं फक्त इंद्रिय तृप्ती जाऊ शकते आणि कोणी जाऊ शकत नाही या इंद्रियात, यातनं कुणालाही पार करता येणं आपलं. नंतर शरीर कशा बनले? पृथ्वी तेज, हा पृथ्वी, पृथ्वी जल आप तेज वायू. तर पृथ्वी म्हणजे हा भौतिक, त्याच्यानंतर जल खंदक आहे, जला इलेक्ट्रिक वायू, नंतर अग्नी, त्यानंतर मूर राक्षस सगळ्यात महत्वाचा, 5 डोकी आणि स्वतः 1/6 अनर्थ असलेला हा राक्षस मन, हा मूर राक्षस त्याचं रक्षण करतोय. म्हणजे विचार करा कोणाचं? या किल्ल्याचं मन अनर्थाने या किल्ल्याचं रक्षण करतोय. विचार करा कसं करत असेल, या मनाचे अनर्थ ह्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्या आश्रयाखाली कोण राहत आहे? भौमासुर अहंकार. आणि या 16,000 स्त्रिया म्हणजे जीव. आता ह्या अहंकाराच्या अधीन गेलेल्या या 16 स्त्रिया मनाच्या आधिपत्याखाली या सर्व भौतिक जे आपला किल्ला जो आहे यातनं कोण भेदून जाऊ शकतंय? कोणी नाही. परंतु जर या 16,000 स्त्रियांसारखं भगवंताची जर आपण प्रार्थना केली तर भगवंत हे सगळे भेद करून आपल्याला बाहेर काढून घेऊ शकतात. त्यासाठी हे जोपर्यंत आपण जाणत नाही की आपल्या ज्या मूर जो आहे राक्षस की मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी पण ज्या या भौतिक जगामध्ये करतो, तोपर्यंत हा मूर रक्षक आपल्याला ह्या किल्ल्यामध्ये अडकून ठेवतोय. आपल्याला वाटतं की अरे किती आपण सुरक्षेमध्ये आहोत, आपल्याला वाटतं ही सुरक्षा आहे, परंतु बंधन आहे. आपण जे जे काही या मनाच्या अधीन होऊन निर्माण करतो स्वतःच्या सुरक्षेसाठी, मित्र मैत्रिणी सगळी नाती, नंतर पैसा प्रतिष्ठा, हे सगळे आपलं अरे ह्याच्यामुळे माझं संरक्षण होत आहे, परंतु ह्याच्यामुळे आपण बंधनामध्ये आहोत हे कळत नाही आपल्याला. ह्याच्यामुळे आपल्याला कोणाची आठवण होत नाही? भगवंताची आठवण होत नाही. आणि पहा या संबंधित जोपर्यंत आपण आहे त्यांच्याशी आपले असले संवाद बोलणं घालणं, आपण भगवंताची आठवण करू शकतो का? शक्यच नाही. म्हणजे आपल्याला वाटते अरे हा आश्रय आहे आपल्याला, परंतु दुराश्रय, आपल्याला बंधनामध्ये पडलेलं आहे. आपल्याला कळत नाही किती तटबंदी जी आहे ही जी आहे किती भयानक आहे. तर त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर पहिला मूर राक्षसाला ठार केलं पाहिजे. हा त्या मूर राक्षसाला मागच्या प्रवचनामध्ये आपण ठार केलं, समजतं? मनाचं मन परम कारणम, बरोबर आहे. सगळ्या ह्याचं कारण काय आहे? मन. आणि ह्याच्या पुढचा काय आहे? आज अहंकार. तर या अहंकाराच्या अधीन की मी हे शरीर आहे, इंद्रिय तृप्ती ज्याला म्हणतात की मी हे शरीर आहे, या शरीरात मन बुद्धी सगळं ह्यांना तृप्ती ज्याच्यात मिळते तो आनंद आहे बस. महापरेयम शक्तिशाली जीवात्मा आणि त्याचा भगवंताशी संबंध असलेला हा ठीक आहे, आपण जप करतो सगळं काय करतो त्यावेळेला आठवण येते, पण इतर बाहेर गेल्यानंतर विसरून जातो आपण. तर कशासाठी? पुन्हा पुन्हा नित्य स्मरावा, नित्य ह्याचं नित्य चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. तर असा या भौतिक प्रकृतीतनं बाहेर पडणं जी जर आपली इच्छा असेल तर हा तटबंदी आपण रक्षण करता असं न समजता आपल्याला बंधनामध्ये टाकलेलं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून जे जे काही आहे कुंती देवी प्रार्थना करते आहे की सगळी माझी नाती गोती आहे सगळी तुटू दे, अशी म्हणजे काय विचित्र प्रार्थना करते. आपण म्हणतो की नाती गोती सगळे आपले जवळ राहू दे, कुंती देवी प्रार्थना करते सगळी नाती गोती आहे सगळी तुटू दे. आणि त्यांची नाती गोती कोणाची आहेत? पांडवांशी. कुंतीचा संबंध कोणाशी आहे? पांडवांशी. ते म्हणते की ते पण तुटू दे, यांच्याबद्दल जे मला असेल ती पण तुटू दे. कारण जोपर्यंत तुकाराम महाराजांनी जोवरी देहे नाही निरसला, जोपर्यंत देहा भावनेतून बाहेर येत नाही आपण हा जीवात्मा, तोपर्यंत ही भगवंताचा आश्रय जो आहे हा मिळतोय हे आपल्याला कळणार नाही. आपण ठीक आहे कधी भावनेमध्ये येऊन कृष्णाज अरेंजमेंट म्हणतो ज्यावेळेला आपल्याला पायदसं चाललेलं असतं त्यावेळेला, पण इतर परिस्थितीत झालं तर कृष्णाज अरेंजमेंट म्हणून स्वीकारायला तयार होत नाही आपण. याचं भावनं का? कारण द्वंद्व आहे या जगामध्ये, त्या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि म्हणून इथं या श्लोकामध्ये सुद्धा कधी कधी आपली अशी संकल्पना जी आहे की या 33 कोटी देवता सुद्धा याच प्रभावाखाली आहेत. जसं आपण प्रभावाखाली आहोत तसं 33 कोटी देवता सुद्धा याच प्रभावाखाली आहेत, याच तटबंदीखाली आहेत. आणि म्हणून कधी कधी इंद्राला सुद्धा अहंकार होतो, ब्रह्माला सुद्धा होतो. तर हे कशासाठी? कारण हा तट जो आहे इतका भयानक आणि प्रचंड आणि शक्तिशाली आहे की सहजपणे जीवाला भगवंताकडे जाऊ देत नाही, सहजपणे जीव देत नाही. म्हणून तपस्याचा अर्थ काय की आपल्या मनाच्या विरुद्ध भगवंताच्या संतुष्टीसाठी कार्य करणं, मनाच्या विरुद्ध. कारण काय, हे मन आपल्याला कधीही सांगणार नाही, कधीही सांगणार नाही की भगवंताची भक्ती कर. उलट भगवंताच्या भक्तीतनं कसं दूर घेऊन दिला. हा साधारण आपण जप करत असताना आपल्या मनात विचार काय असतात, भक्तीचे विचार असतात का? आपण अष्टकालीन लीला चिंतन करतोय का? नाहीये. हे मन कुठे घेऊन जात असं आपल्याला? बाहेर घेऊन जात असत. शरीरातनं नव्हे, मंदिरातनं नव्हे, निगडीतनं नव्हे, पुण्यातनं नव्हे, कधी कधी अमेरिकेला. अरे बोल, हे मन पोचलं अगोदरच. हा, आपण पोचायच्या अगोदरच. अरे इतकं विचित्र मन, मूर राक्षस, याला नियंत्रण आपण मागच्या आठवण्यात कधी नियंत्रण येणार? अहंकार, मिथ्या अहंकार. भगवद्गीतेचं जो सांगतात की अहंकारानं बुद्धी नियंत्रणात, नियंत्रणानं ही नियंत्रणात. आणि म्हणून भगवान सांगतात की ही जी भौतिक प्रकृती आहे, त्रिभीर गुणमयीर भाव आहे, तीन गुणानं बनलेली प्रकृती. तर हरिदास ठाकूर जसं सांगतात की त्या जे एकदा जेलमध्ये गेले, जेलमधल्या त्यांनी काय सांगितलं बंद्यांना की तुम्ही इथे आज सुखी आहात, कारण तुम्हाला माहिती तरी आहे तुम्ही जेलमध्ये आहात, बरोबर आहे. पण हे बाहेरच्या जगातले जीव तुमच्यापेक्षा भयानक जेलमध्ये आहेत, तरी पण ते काय समजतात? स्वतःला स्वतंत्र समजतात. जे बंधन आहे, जे त्याला आश्रय समजतात. ज्याच्यामुळे आपण भौतिक जगामध्ये अडकून पडतोय त्याला आश्रय समजतात. हे किती विचित्र गोष्ट आहे. जशी आपण ह्या स्त्रियांनी असं समजलं असतं की ही सगळा जो किल्ला आहे आमच्या रक्षणासाठी आहे. स्त्रियांच्या रक्षणासाठी नव्हता. कुणाच्या रक्षणासाठी? अहंकाराच्या रक्षणासाठी, भौमासुराच्या रक्षणासाठी. आणि जोपर्यंत हा अभेद्य असा तट जो आहे या शरीराचा, ज्या अष्ट तत्वापासून बनलेली ही जी प्रकृती आहे, यातनं जर बाहेर पडायचं असेल तर रूप गोस्वामी बिलाल काय सांगतायत की जसं हरिनाम कुठून निर्माण होतं? हृदयाच्या कमलातून. आणि मग ते वाढत 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 भगवंताच्या चरणी गोलोक वृंदावन सगळे भेद करून जातो बाहेर. एकामध्येच केवळ शक्ती आहे. कशामध्ये? भगवंतामध्ये. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात की नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. तर ही शक्ती कुठली आहे? तर ही शक्ती जी आहे, हे जे आठ प्रकारची जी भयानक आणि प्रभावशाली जे बंधन आपल्यावरती आहे, ज्याला आपण आश्रय समजतो की ज्याला आपण चांगलं समजतो आपल्या दुर्दैवी विचारामुळे, या मूर राक्षसाच्या अधीन गेल्यामुळे, कारण मनाला संतोष देतं म्हणून अशा गोष्टी, तर त्या गोष्टीतनं बाहेर पडायचं असेल तर आपला अहंकार सुधारला पाहिजे, म्हणजे भौमासुराला ताब्यात आणलं पाहिजे. आणि हा भौमासुर आहे तरी कोण माहिती आहे? भौमासुर कोण आहे? हा पृथ्वीचा पुत्र. कसा झाला पृथ्वीला पुत्र? वराह अवतार. हा भौमासुर निराळा नाही आहे, भगवंताचाच अंश आहे, परंतु विसरून गेला. आणि भगवंतापासून संरक्षण करण्यासाठी भगवंताने आत येऊ नये म्हणून तड बांधला. म्हणजे कुणी आत येऊ नये म्हणून तड बांधला. त्याचा हा अहंकार जो आहे भगवंताचाच अंश आहे. हा सांगतात भगवद्गीतेमध्ये, अहंकार ठीक आहे, अहंकार कुठला? दास दासानुदास, हा आपला अहम, म्हणजे खरोखरच ही स्थिती. मिथ्या अहंकार जो आहे हा भौमासुर, म्हणजे अहंकार जो विसरतो की मी भगवंताचा दास आहे, मग मिथ्या नकोते सदातो. आणि मग भौमासुर जरी भगवंताचा अंश असला तरी तो भगवंताला विसरून जातो. तर ह्या राजकन्या 16,000 हा जीव आपला, आपण जो जीव आहे, यातनं या शरीरावस्थेतनं पडणं बाहेर किंवा या भौतिक जगाला भेद करून बाहेर जाणं अशक्य प्राय अशी गोष्ट आहे. म्हणून आश्रय जर आपण भगवंताचा घेतला, नाम नामकारी, कलियुगामध्ये भगवंत हे आपल्या नामरूपानं अवतीर्ण झालेले आहेत. नाम नामकारी निज सर्व शक्ती, सर्व शक्ती जी आहे भगवंत, या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार आणि जीव या सर्वांच्या पलीकडे असलेले शक्तिशाली आणि या सर्वांना मुक्त करणारे आहेत. बाकी सर्व या भौतिक बंधनामध्ये अडकून या भौतिक बंधनाच्या परिवर्तनात चक्रामध्ये पडलेले आहेत. तर हे तीन गुण जे आहेत, या तीन गुणामुळे काय उत्पन्न होतं? काम, क्रोध तथा लोभस. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगतात की काम क्रोध तथा लोभस तस्माद एतत त्रयम त्यजेत. कारण का की ही जे आहे पहिली ओळ काय काम क्रोध त्रिभीर भव त्रिभीर गुणमयीर भावीर त्रिविधम नरकेदस्य द्वारम आत्मानम नाशनम. द्वारम आत्मानम नाशनम आत्म्याचा नाश कशामुळे होतो काम क्रोध तथा लोभ तीन. म्हणून तस्माद येत त्रयम त्यजेत या तिनांचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय आपण या आत्मा जो आहे हा भौतिक बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही. काम क्रोध तथा लोभ तस्माद येत त्रयम त्यजेत. आणि हे सगळं जे आहे आपल्याला केवळ हरिनामामुळे. प्रभुपाद सांगतात का चांड हरे कृष्णा बी हॅपी. कारण या हरिनामामध्ये इतकी शक्ती आहे ती केव्हा कळेल ज्यावेळेला त्या हरिनामाचा आपण तितक्याच द्रौपदीच्या भावनेनं जर आपण जप केला तर पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून. अन्यथा ही 16 अक्षरच राहतील आपल्यासाठी. का आपली उन्नती होत नाही कधी कधी वाटतं काय एवढं जप चाललेलं आहे तरी आपल्या मनाचा गोंधळ का. कारण आपण 16 अक्षर जप करतोय हरिनाम जे आहे हे जप केला पाहिजे. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा 5 वेळा ज्याचं वर्णन केलेलं आहे भागवत मध्ये एकाच विषयाचं भौतिक प्रकृती हे दर्शवण्यासाठी की आपण किती भयानक स्थितीमध्ये अडकलेलो आहोत. आणि यातनं जर बाहेर पडायचं असेल तर केवळ भगवंताचा आश्रय. आणि कलियुगामध्ये अतिशय सोपं साधन हे भगवन नाम भगवन नाम. आणि याचा जोपर्यंत आपण आश्रय घेत नाही तोपर्यंत आपल्या या भौतिक बंधनातून बाहेर पडणं अशक्य आहे. तर त्यासाठी या देवता सुद्धा आहेत. या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की कधी कधी या जगामध्ये हा दुसरा विषय आहे पहिल्या विषयाला समजून भगवंताचे भक्त सुद्धा कधी कधी विचित्रपणे आपल्या बरोबर वागतात. आपल्याला समजून येत नाही असं का. प्रभुपाद उदाहरण देतात यमराज. आता यमराजाचं कार्य कोणाला आवडेल का. आम्हाला जेव्हा शिक्षा होते त्यावेळेला आपण काय करतो यमराज आपल्याला आठवतो. यमराजाचं ते कामच आहे शिक्षा देणं आणि तो काय करतोय सेवा म्हणून करतोय. तरी आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या भक्तांचा आपल्याला त्रास होत असेल तर समजून घ्यावं की कृष्णाचं अरेंजमेंट ही आहे. जरी की शेवटी भगवंताच्या जवळ भगवंताच्या जवळ आणण्यासाठी भगवंता जवळ आणण्यासाठी यमराज करतोय एवढा आपल्याला त्रास देतो कशासाठी. यमराज आणि कोण आहे भागवत आहे. द्वादश भागवत म्हणला एक भागवत. तर असं भगवंताचा भक्त का त्रास देतो आपल्याला. उद्दिष्ट हे भगवंताच्या जवळ जावं. म्हणून भक्त जो आहे जीवनामध्ये कितीही काही जरी झालं तो फक्त त्याचा एकच दृष्टिकोन. महाराज का प्रवचन सांगितली पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दृष्टी. कितीही जरी वाईट होत गेलं पॉझिटिव्ह पहा. त्यातनं काय पाहिजे की भगवंताकडे ही गोष्ट मला कशी घेऊन जाते आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. कुठलीही गोष्ट असू द्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट. आता परीक्षित महाराज ज्या वेळेला त्यांना शाप मिळाला भागवतने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पूर्ण ताकद होती पूर्ण ताकद होती की त्याचा विनाश करण्याची पण त्यांनी तसं केलं नाही. त्याच्यामुळे मागे त्यांनी भगवंताचा हात पाहिला शाप मिळाला. प्रल्हाद महाराज कधी कधी भक्त लोक सांगतात की आम्हाला खूप त्रास देतात हा भक्त. प्रल्हाद महाराज का कोण त्रास देतो का आपल्याला. घरामधले आई वडील असोत किंवा मित्र असोत प्रल्हाद महाराजांचा आणि हिरण्यकश्यपू एवढा त्रास कोण देते का आपल्याला. आपण वाचलं तर आपल्या अंगावर शहारे उभारतात तेलात तळलं प्रल्हाद महाराजांना. आपण बटाटे तळताना आपल्याला वाईट वाटतं हा कंपॅशनेट वैष्णव. पण सापांच्या संगतीमध्ये ठेवलं असं आपल्याला कोण करताय का. कड्यावरनं कोण ढकलून देतंय का. तेवढा त्रास देते का आपल्याला. किंवा कोणती सारखं पाची मुलांसहित कोणी हकलून दिले का आपल्याला घरातनं. नाही ना. किंवा आपल्याला अग्निपरीक्षेमध्ये जे शलाकाचं घर त्याच्यामध्ये कोण जाळून टाकण्याचा प्रयत्न करतोय. कोण विष देत आहे का. नाही. म्हणजे आपले आई वडील चांगले आहेत हा एवढा तरी त्रास देत नाहीत कमीत कमी बघतायत तरी. हा काय थोडा त्रास आहे सहन करायचं. कारण प्रत्येक प्रकृती जितक्या प्रकृती तितक्या विकृती. तेवढेच भक्त लोक सुद्धा कधी कधी अरे असं काय वागतात हा राग करतात आमच्यावरती. तर ते पण एक भगवंताची एक लीला आहे आपल्याला जवळ. त्याच आणि भगवंताचे काय संबंध आहे आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला भगवंताचं स्मरण झालं ना की हा भगवंता मी माझ्या प्रामाणिकपणे ही भक्ती. प्रामाणिकपणा मात्र पाहिजे. अप्रामाणिकपणा नाही. मी प्रामाणिकपणे तुमची भक्ती करते असं नाही. प्रामाणिकपणा पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे गुरुने दिलेल्या आदेशाचं पालन करत जर आपण भगवंताची सेवा केली, मग जरी कोणी भक्त नाराज असतात कधी कधी, कधी कधी नाही कायमच कधी कधी नाराज, आपण कितीही करा तरी संतुष्ट होत नाही, तर त्याच्यामध्ये काय असतं, एक भगवंताची एक आपल्याला जवळ आणण्यासाठी आपल्या अहंकारावरती हा आघात आहे. अरे एवढं सुंदर मी सेवा केली आणि तरी आपल्याला नावं, तरी आपल्याला काय असतं, कधी कधी आपली सेवेत स्वीकार केली जात नाही. परंतु भगवंत जे आहेत भावगृही, तसं नरसिंह चैतन्याचे आपण पाहतो. नरसिंह चैतन्य, चैतन्य महाप्रभू ज्याला कुठे निघाले, वृंदावनला निघाले, रस्ता चुकून, चुकवून, चुकून नाही, रस्ता चुकून कुठे आले, राम केले. आता त्याने सगळ्या भक्तांनी निश्चय केला की चैतन्य महाप्रभू ज्याला कुठल्याही प्रकारचं निश्चय करतात त्याला कोणीही थांबू शकत नाही, वृंदावनलाच जाणार. आता नरसिंह ब्रह्मचारी, ब्रह्मचारी विचारा त्याच्याकडे काय नाही, मन तेवढंच आहे, त्यांनी सेवा करणार. त्यांनी सेवा केली, मनाने सुरू केली, केली केली केली, भगवंताकडे रस्ता बनवला, रत्नजडित हिरे माणक्यांचा रस्ता, आजूबाजूला कल्पवृक्ष, त्यानंतर सुंदर असे नदी प्रवाह, सुंदर रस्ता बनवला. आणि चैतन्य महाप्रभू, त्यांनी सांगितलं की सगळ्या भक्तांना की चैतन्य महाप्रभू हे कनाई नटशाला इथपर्यंत जाते आणि परत येतील. सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटलं, त्याने मुरकात काढलं त्याला, हे कसं शक्य आहे, चैतन्य महाप्रभूचा निश्चय आहे. पण चैतन्य महाप्रभू ज्या वेळेला जायला निघाले, बाकी कोणी तो रस्ता बघितला नाही, पण चैतन्य महाप्रभूंनी बघितला. कारण भक्तांचं प्रभुपाद तात्पर्य लिहितात की भगवान हे भावगृही आहेत, बाकी कोणी तुमची भक्ती बघो अथवा न बघो, भगवंत पाहतायत एवढा विश्वास ठेवला पाहिजे. भगवंत पाहतायत आपण केलेली सेवा, भगवंत पाहतायत. म्हणून दोन्हीकडनं ज्या भगवंताचा प्रतिनिधी आहे त्याला पण तसंच वागलं पाहिजे, आणि भगवंताचा जो दास आहे त्यालाही तसंच वागलं पाहिजे. पण दोघांनीही हा प्रयत्न केला पाहिजे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. असं नाही की मी प्रतिनिधी आहे म्हणजे वाटेल ते करू शकतो, माझ्या हाताखाली जे आहेत त्यांच्यावरती, हा असं नाही. प्रतिनिधीला सुद्धा हे पाहिलं पाहिजे. जसं भागवत मध्ये ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये महाराजांनी मायापूरमध्ये 1992 साली ह्याच्यावरती सुंदर प्रवचन दिलं होतं. असं ध्रुव महाराज ज्यांचं हृदयाचं वर्णन केलं जातं की हृदय जे आहे कशाचं आहे, एक हृदय का मातीच्या भांड्यासारखं आहे. तर मातीचं भांड एकदा फुटलं तर आपण ते जोडू शकतो का, नाही जोडू शकत. त्याप्रमाणे वैष्णवांचं हृदय जे आहे हे या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं हृदय भगवंताच्या भक्तीमध्ये तुटता कामा नये. जमवणं फार कठीण आहे, कुणाला या जगामध्ये भक्तीमध्ये आणणं ही साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. मनुष्याणाम सहस्त्रेची आपण प्रचार करतो, हजारो लोकांना एखादा कोणतरी येतो काय सेवा करू म्हणून, बाकी सगळे आमची सेवा करा म्हणतात, तर एखादा कोणतरी येतो काय सेवा करू, मग त्याच्या सेवेमध्ये काय जर चुकलं तर आपण भगवंताच्या प्रतिनिधी या नात्यानं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की भगवंत काय करतील, भगवंत काय करतील. समजा मी भगवंताचा प्रतिनिधी आहे, समजा माझ्या हाताखाली कुणाची ब्रह्मचारी आहेत किंवा कुणी कॉंग्रेगेशन मध्ये कुणी आहे, त्याची सेवा चुकली तर आपण काय करावं, भगवंताचा प्रतिनिधी म्हणून आपण काय करू. प्रतिनिधीने विचार केला पाहिजे की भगवंत काय करतील यावेळेला, हा विचार करू, भगवंत काय करतील. त्याचप्रमाणे सेवकांनी हा विचार केला पाहिजे की जरी प्रतिनिधी रागवला तरी तो भगवंताचा प्रतिनिधी आहे, आणि म्हणून त्याच्याकडनं जे काही येईल हे दोन्ही आहे. त्याला भक्तीमध्ये उन्नती करायची असेल तर एकाच वेळेला दोन्ही चालतं, कारण सगळेजण आपण त्रिगुणाच्या आधीन आहोत. तर त्यासाठी नरसिंह ब्रह्मचार्यांनी आपल्या मनाने रस्ता केला आणि ती भक्ती चैतन्य महाप्रभूंनी स्वीकार केली. आपण भक्तिरसामृत सिंधू मध्ये पाहतो, एक ब्राह्मण खीर बनवतोय कशाने, मनाने बनवतोय, हा प्रत्यक्ष सुद्धा बनवलं नाही, मनाने बनवतोय आणि हात घालून बैल्यांचा हात भासतो त्याचा मनाने. तर भगवंत स्वीकार करते भावगृही, भावगृही, कारण मन जोपर्यंत भगवंताच्या सेवेमध्ये लागत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट भगवंताच्या सेवेमध्ये लागणार नाही. म्हणून हा मूर राक्षस जो आहे हा अतिशय भयानक, 5 तोंड आणि स्वतः 1 सहा, हा जो भयानक आहे त्याच्यामुळे आपण अहंकारच त्याच्यावरती आघात, संरक्षण समजतो आपण पण आघात आहे. तर या भावनेतनं जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, आपण सगळ्यात शेवटी आहेत कोण, दास 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 दासानुदास, सगळ्यांची स्थिती ही आहे. मग आपण सेवक असो प्रभू असो, महाराज सांगतात प्रवचनामध्ये प्रभू म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण मालकी हक्क झाला आपल्याला, हा कायमचा मालकी हक्क, मालकी हक्क नाही आहे. थोडं उदाहरण देतात की जसं भक्तिसिद्धांत सरस्वतींच्या आश्रममध्ये एक ब्रह्मचारी आश्रम सोडून गेला, तर भक्तिसिद्धांत सरस्वतींना इतकं वाईट वाटलं की कशामुळे तो निघून गेला, त्यांनी कारण शोधायला लागलो. नंतर त्या ब्रह्मचार्याला हुडकून त्याने आणलं परत आश्रममध्ये. एवढं का, कारण ज्यांना भक्त म्हणजे भक्तांची किंमत मिळते. आता आपल्याला माहिती आहे संडे फिस्टला किंवा गुरुवारच्या प्रोग्रामला 500 लोक येतात, आपण संतुष्ट आहोत. परंतु खरोखरच या सगळ्यांना भक्तीमध्ये उन्नती करायला मदत करणं हे फार मोठी जबाबदारी आहे, प्रत्येकाची आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाचं हृदय जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर त्याचप्रमाणे दोन्ही बाजूनी आपण पाहिलं पाहिजे. जर आपली अवस्था प्रल्हादासारखी असेल किंवा कुंतीसारखी असेल तर ती ठीक आहे, पण अधिकारी जर असेल तर पृथ्वी महाराजासारखी पाहिजे. हा पृथ्वी महाराज सांगतात की प्रजा, त्याने रक्षण कसं केलं, पौत्रवत, आपल्या मुलांच्या सारखं रक्षण केलं. असं नाही की मी राजा आहे हा मी काही करू शकतो तुमच्यावरती, नाही, पौत्रवत, आपल्या मुलांसारखं. आता मुलांसारखं म्हटल्यावर कधी कधी रागला तर साधूचा राग जो कसा आहे, हा तुकाराम महाराज सांगतात की हा पाण्याच्या डागासारखा आहे. साधूचा राग आणि पाण्याचा राग, पाण्याचा डाग, पाण्याचा भौतिक प्रकृतीमध्ये ज्यावेळेला आपण तामसिक गुणामध्ये ज्यावेळेला राग करतो तो राग कसा आहे, महिनाभर, सहा महिने, वर्षभर, कधी कधी जीवनभर चालू राहतो एखाद्यावरचा राग या जगामध्ये. साधू कसा आहे, बोलतो दुसऱ्या क्षणाला गेला, विसरून गेला, पुन्हा मैत्रीनं त्याच्या जवळ करतो, तो विसरून जातो, तो विसरून जातो. महाराज एका प्रवचनमध्ये उदाहरण देत होते की कुणी अपराध करण्यापूर्वीच आपण त्याला अपराधाची क्षमा करून टाकावी. हरी बोल. हा हे वैष्णवांचं लक्षण, अपराध करायला सुरुवात केली की जीजस क्राईस्ट सारखं, हा लॉर्ड प्लीज सेव्ह देम, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. जीजस क्राईस्टने प्रार्थना काय केली, लॉर्ड प्लीज हेल्प देम, प्लीज सेव्ह देम, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. तर जीजस क्राईस्टने म्हटलं असं काय भगवंता, हा तेवढी मी तुझी भक्ती केली, तुझ्याच भक्तीचा प्रचार करतोय, माझं वय काय जास्त नाही, फक्त 36 वर्षाचं आहे, ही काय माझी मरायची वेळ आहे का? जीजस क्राईस्टने तक्रार नाही केली. उलट रोमन राजा त्यांच्या कपाळावरती मुकुट घालून हा दाबून, म्हणजे विचार करा, आणि त्यांना क्रॉसवरती टाकतोय, खिळे मारून त्यांना, केवढ्या वेदना आहेत आपल्याला, होतात का अशा वेदना? असं कोण करताय का आपल्याला? असं कोण करत नाही ना भक्ती करताना. एवढा त्यांना क्रॉसवरती ठेवलं आणि त्यांना चाबकाने मारत, हा चाबकाने मारत. अमेरिकेमध्ये एक मागच्या वर्षी आम्ही सिनेमा पाहिला, कधी कधी पाहायची इच्छा होते, त्यावेळेला आम्ही सिनेमा पाहतो जीजस क्राईस्टचा पॅशन, की जीजस क्राईस्टला शेवटच्या 8 तासामध्ये काय त्रास दिला, एक्झॅक्टली प्रत्येक क्षणाक्षणाचं वर्णन त्या सिनेमामध्ये होतं. इतकं असं वाटतं की खरोखरच मी भक्ती करू शकेन का, असं जर माझ्यावरती प्रसंग आला तर. हे सोडून ठीक आहे बाबा तुझी नोकरी करतो, मला याचं करू नकोस, आपण साबरतो भक्ती सोडून दिला आणि जाय तुझ्या, हा ठीक आहे तू सांगतो, तूच माझा हरता, हाऊ नाईस पर्सन, या त्याच्याकडे जाऊ आपण. पण असा जर त्रास आपल्याला दिला कोणी, खरोखरच माझी भक्ती चालू राहील का? तुकाराम महाराज सांगतात की तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडून, तेवढी श्रद्धा आहे का आपल्यात? एखादा थोडासी इंद्रिय तृप्ती दिसली तर आपलं मन विचलित होतं. विचार करा ज्यावेळेला भगवंताच्या भक्तीपासून कोण उडून घेऊन जाते सर आपल्याला, हा तर आपल्याला काय आपल्या मनाची स्थिती होईल. तर जीजस क्राईस्ट एवढा तरी कोण आपल्याला त्रास देत नाही. तर हे उदाहरण आपण लक्षात ठेवूया, कोणाला जर भक्तीमध्ये त्रास होत असेल एवढा तरी त्रास नाही म्हणजे आपण भाग्यवान आहोत. जप करायला मिळतो, प्रसाद खायला मिळतो, प्रोग्रामला यायला मिळतं, सेवा करायला मिळते, कुठल्याही प्रकारचे असू द्या. भगवंताला असं काही नाही की तुम्ही गुरुच झालं पाहिजे, साधं हार बनवला तरी भगवंत संतुष्ट होतात, किंवा मंदिर झाडलं तरी संतुष्ट होतात. पण एवढी अपेक्षा करू नका की मला कोणी चांगलं म्हणावं, कोणी वाईट म्हणलं तर बरंच आहे, आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. पण चांगलं म्हणावं असं कोण करून जर आपण कुठली सेवा करत असेल तर तिथेच आपली सेवा जी आहे त्याला कलंक लागतो. तर ह्याच्यामध्ये यमराजांची सेवा जी आहे ही ह्या प्रकारची सेवा आहे. तर कधी कधी भक्त लोकांना तसा कोणतरी आपल्या भक्त असतात असे प्रत्येक मंदिरामध्ये, एक नाही दोन नाही कधी कधी सगळेच, तर आपणही त्यातले जाऊत, आपणही त्यातले जाऊत, आपणही किती जणांना दुखवलेलं आहे, तर ते कधी कधी आपल्यावरतीच कर्म येतं. तर हे जे मूळ विषयाकडे की ज्यावेळेला असे प्रसंग जीजस क्राईस्टने काय प्रार्थना केली की लॉर्ड प्लीज की त्यांना तुम्ही त्यांचं तुम्ही रक्षण करा. एक्झॅक्टली काय आहे ते लॉर्ड, हा त्यांना तुम्ही क्षमा, प्लीज फॉरगिव्ह देम फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग, ते काय करतायत त्यांना क्षमा नाही. तर महाराज सांगतात की हा वैष्णवांचा गुण, समजा आपल्याला कोण अपराध करत असेल तर आपण तो अपराध म्हणून विचारच करायचा नाही, त्याच्या अगोदरच त्याला क्षमा. म्हणजे कोणाच्या मनामध्ये क्लिष्ट राहत नाही किंवा द्वेष राहत नाही, कारण प्रत्येक जण या तीन गुणांच्या अधीन आहे. आणि साधू सारखं आपलं वर्तन, कुणीही जरी किती जरी आपल्याला मारलं, कानपडीत मार काय झालं केलं, समजा असं कोण करत नाही भक्तांच्या मध्ये जरी. मी ज्यावेळेला नवीन भक्त होतो जू मध्ये जप करत बसलो होतो, तुझ्या राधा राजबेरीच्या पायऱ्या आहेत, याहूजीला पायऱ्यावरती कोणच नाही, मी एकटा मंदिरमध्ये होतो जप करत होतो, डोळे मिटून जप करत होतो, पाठीमागना एक भक्त आला त्याने मला गुडघ्याने मारलं धक्का आणि मी आपला 6 फूट लांब 12 फूट लांब उडालो, कारण थोडं झोपेमध्ये असताना आपलं शरीर कसं असतं, हलकं असतं आणि पाठीमागे बघून बघतो तर संन्यासी म्हणजे दंडवत केला, असा पडलो होतो, असा केला, दंडवत केला. तर त्यावेळेला मी विचार केला असता, अरे काय एवढं संन्यासी समजत नाही, मी नवीन भक्त आहे, पण मी विचार केला की खरोखर मला मदत केली आणि ठीक आहे, कशी गुडघ्याने लात मारली, कशी लात मारली, पण जागा केलं ना मला, हे बघत आहे आपण, तर आपण भक्तीमध्ये उन्नती करू, आपण द्वेष पण करू शकलो असतो, अरे काय ठीक ना पाठीवर हात मारून जरा प्रेमानं सांग जप, ही गुडघ्याने लात मारली आणि मग तर ताकदवान संन्यासी आता नाही येते हरे कृष्ण. तर मनामध्ये किती विचार येतात त्यावेळेला, असे की असं का एवढी मी सेवा करतोय, प्रयत्न करतोय, घरदार सगळं सोडून आलो, काही नाही मला, ब्रह्मचारी म्हणून आश्रममध्ये जॉईन व्हायला आलोय, आणि असं जर मला असं का कर, असं का वागवतात, हा सरळ बॅग घ्या आणि घरी जा, नोकरी मिळत नाही बाहेर असं काय नाही. कधी कधी असे प्रसंग येतात जीवनामध्ये, तरी काय भगवंताच्या जवळ आणण्यासाठी भगवंत सर्व करतो. लक्षात ठेवतो आपल्या जीवनामध्ये जे काही घडतंय, आम्ही कायम उदाहरण देतो पोस्टमनचं, आता पोस्टमनच बंद झालाय, सगळं ईमेलवरती आणि SMS वरती चालतं. तर पोस्टमन पूर्वी काय होत, यायचे पोस्टमन घरी यायचे आणि मनी ऑर्डर द्यायचे, बरोबर, त्यावर आपल्याला आनंद व्हायचा, पैसे आले. कधी कधी तोच पोस्टमन एक्सपायर्ड म्हणून कोणतरी गेले म्हणून यायचा, मग आपण त्या पोस्टमन कडे कसं बघायचं, अरे तू वाईट बातमी आणलास तू वाईट आहेस, असं आहे का, पैसे आणलेस म्हणून तू चांगला आहेस, पोस्टमन तो पोस्टमन आहे, आपली ड्युटी करतोय. त्यामुळे भगवंत कर्म आपल्याला कधी चांगली स्तुती करून पाठवतात, कधी निंदा करून पाठवतात, तो जो कोणी आहे त्याला पोस्टमन सारखं समजावं आपण. हा धन्यवाद हरे कृष्ण, दुःख दिलं, सुख दिलं, मान दिला, सन्मान दिला, पोस्टमनचे आपण कधी द्वेष करतो का, नाही, एकदा तार आणली दुसऱ्या दिवशी पैसे आणले की ताबडतोब घ्यायला तयार आपण. हा त्याप्रमाणे हा कधी कधी सांगतात की एकदा निवृंदावनमध्ये घडलेली घटना वेळ आहे का, निवृंदावनमध्ये एक भक्त कायम तक्रार करायचा की काय मी एवढी सेवा करतो तरी माझी नातेवाईक निंदाच करतात. मग त्याने विचारलं की ज्यावेळी स्तुती करतात त्यावेळेला तक्रार करायला येतोस का माझ्याकडे, त्यावेळेला नाही, हा त्यावेळेला मी केलं, हा माझं सगळं. त्याप्रमाणे स्तुती जशी आपण मी केलं म्हणून स्वीकार करतो, त्याप्रमाणे निंदाही काय सेवेमध्ये माझं कमी पडलं या भावनेने आपण स्वीकार करावी आणि नम्रपणे आपण भगवंत काय बघतायत की आपला कॉन्शियसनेस, कृष्णा कॉन्शियसनेस आहे का, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. भगवद्गीतेमध्ये काय सांगतात की मात्रा स्पर्शस्त कौंतय अशीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायुन इत्यतम तितिक्षस्व वारदा तितिक्षवा, म्हणजे हे सहन कर, दांडली काय भगवंत किती सहन करायचं, आपली स्थिती काय प्रल्हाद महाराजसारखी आहे का, जीजस क्राईस्ट सारखी आहे, तिथपर्यंत सहन करायचं ते पण होईल. जसं आपण अल्लादिनी माताजीच्या आयुष्यामध्ये पाहिलं, तिचा काय दोष होता बिचारी, आफ्रिकेमध्ये गेली प्रचार करायला आणि पोलिसांनी गोळ्या घालून तिला ठार केलं, कशासाठी, ती स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती. माहिती आफ्रिकेतला प्रसंग, ज्यावेळेला अल्लादिनी माताजी निवृंदावनमध्ये होती, त्या तिला आफ्रिकेला पाठवण्यात आलं, तर काही राजकारणी व्यक्तीने ठरवलं की ही जी आहे हरे कृष्णावाली आपल्याला नाशाला कारणीभूत होत आहेत, पहिला मदत खूप केली म्हणून भौतिक जगातल्या लोकांवरती विश्वास नाही, मदत खूप केली, परंतु त्या राजकारणी व्यक्तीच्या राजकीय जीवनावरतीच ज्या वेळेला आघात व्हायला लागला, त्याचे लोक त्याच्या विरुद्ध जायला लागले, त्यांनी ठरवलं की हरे कृष्णामुळे आपल्याला हे लोक विरुद्ध चालले, ध्यानास ठार करा म्हणून त्यांनी मंदिरमध्ये सकाळी ज्या वेळेला कार्यक्रम चालला त्यावेळेला आले, तर बायकांना त्यांनी काय केलं, बाजूला केलं की नाही आम्ही तुम्हाला ठार नाही करणार, प्रभूजी सगळ्यांना एक लाईनमध्ये उभा केलं, समोर गोळी काय विचार करा, निगडीमध्ये असं काही झालं गोविंदामध्ये, तुम्हाला सगळ्या की भिंतीवर उभा केले, समोर 5 माणसं आहेत गोळ्या घेऊन उभारले आहेत, काय करू आपण, हा हरे कृष्ण विचार करवत नाही. तर त्या स्त्रीला अल्लादिनी माताजीला बाहेर काढलं होतं प्रभुपादांची शिष्या की नाही तुला आम्ही मारणार नाही, तर तिने अशी उडी घातली की माझा मृत्यू मी सहन करू शकेल पण ह्या वैष्णवांचा मृत्यू मी पाहू शकणार नाही. तर ही त्यात असं नाही की तू बाजूला होऊन काढ तर ही जी आहे, कधी कधी भक्तांच्या वरती असे प्रसंग होतात. आपण निगडीमध्ये काय बुकडोशीपण चांगलं होतं म्हणजे जगातल्या जर कथा वाचल्यात, आता आम्ही युरोप अमेरिकेमध्ये प्रचाराला जातो, इतक्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं की भारतामध्ये प्रचार करणं अतिशय सोपं आहे, सगळे येतात, हार घालतात, जय जयकार करतात. हा तर महाराजांनी सांगितलं की बेटर यू डिवाइड 6 मंथ इंडिया 6 मंथ अमेरिका आणि युरोप, तिथं गौरव होतो, तिकडे सगळे किती काय करा निंदाच होते, कोणी स्तुती करत नाही. तर हे कसं आहे की भक्तीला मॅचिंग आहे. त्यासाठी कायम जर सुखच आपल्या याच्यामध्ये यायला लागलं तर अहंकार आपला सुधारणार कधी? तर कधी कधी भगवंत ह्या भौमासुराला धक्का देतात आपल्या शरीरामधल्या, तर त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचं की ही भगवंताची विशेष कृपा आहे. असं इथं प्रभुपाद सांगतायत की भक्त जो आहे भगवंताचा सहाय्यक आहे आणि त्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहतो. तशाच ह्या 33 कोटी देवता ज्या आहेत ह्या भगवंताचे सहाय्यक आहेत आणि त्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि जे कोणी भक्त आहेत ते सेवाच करतायत, त्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. हरे कृष्ण. सत्यभामेचा रोल भगवंताची पत्नी. सत्यभामा हा माहिती नाही, रिअलायझेशन नाही तेवढा अजून डीप केला, कधी झाला तर सांगेन. भगवंताला का म्हणून विचारू शकतो का आपण? नाही विचारू शकत. त्यांना वाटलं सत्यभामेला घेऊन जावं, त्याचं कारण काय माहित आहे का? त्याच्यानंतर तोच इंद्र सत्यभामेला ह्या लिहिलेनंतर कसली इच्छा होते? पारिजाताची. आता सत्यभामा कुठे आहे? भौमासुराच्याकडे. पारिजात कुठे आहे? इंद्राकडे. अरे ह्या इंद्राने कंप्लेन केली ठीक आहे, पण ह्या इंद्राकडे पारिजात आहे तो त्याचं काय? म्हणून सत्यभामा आहे बरोबर. त्यानंतर पारिजात सत्यभामासाठी, आता बघा पत्नीवरती कसं प्रेम पाहिजे. हरी बोल. कृष्णा हे कृष्णाचं प्रेम आहे, आपण त्याची इमिटेट करू शकत नाही. सत्यभामासाठी मला एक पारिजाताचं फूल पाहिजे. भगवान हे फुलंच काय, झाडच आणून देतो. हा बरोबर आहे, फुलंच काय, एक तारा क्या, सात आसमान के सब तारे आपके ला दूंगा. आपण कधी कधी सिनेमामध्ये डायलॉग पाहतो, एक पारिजाताचं फूल काय, तुला झाड झाडून देतो. हा ते पतीचं प्रेम. आता या जगामध्ये तसं नसतं. तर त्यासाठी सत्यभामा बरोबर आहे. म्हणजे आपण असंही समजू शकतो की गुरु सत्यभामा गुरुचं कार्य करते. कधी कधी भगवंताची शक्ती आहे, गुरु असं शक्त आहे, असं भगवंताबरोबर नित्य असते ना. पण सत्यभामेचा या लिलेमध्ये कुठं सहभाग नाही, फक्त काय पाहते दिवस. हरी बोल. आनंद घेते आपल्या नवऱ्याचा, अमोघ लीला भगवंताच्या, तिचा सत्यभामा आनंद घेते, फक्त पाहते की माझा माझा पती किती शूर आहे, वीर आहे. आणि नंतर ती एक फक्त पारिजात मागते. हरी बोल. जोपर्यंत आपण त्या भावनेवरती येत नाही पूर्णपणे शुद्ध अंतःकरण, जोपर्यंत आपल्याला समजत नाही. एकदा एका भक्ताने प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद, ऑल दिस बुक्स आर रिटन बाय व्यास, सो व्हाय यू आर रायटिंग हिज डिवाइन ग्रेस ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. बरोबर आहे, भागवत कोणी लिहिलं? व्यासदेवान लिहिलं. तुम्ही तुमच्या पुस्तकावरती हिज डिवाइन ग्रेस ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद असं का लिहिता? व्यासांचं का नाही? प्रभुपाद सांगतात, आय एम हिज हंबल सर्वंट. बरोबर आहे, ही रिअलाइज. कारण त्यातनं जी मिळणारी स्तुती आहे ती प्रभुपादांनी स्वतःकडे ठेवून घेतली नाही ना, ती कुणाला दिली? भगवंतानं. म्हणून स्तुती ज्या वेळेला होते आपण सहजपणे आपल्याला आनंद होतो. ठीक आहे, आनंद व्हावा. स्तुती झाल्यामध्ये आनंद होण्यामध्ये काही गैर नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये अहंकार उत्पन्न होऊ नये. एकदा वृंदावनमध्ये महानिधी स्वामींच्या बरोबर आम्ही राहत होतो दामोदर मंदिरमध्ये, तर त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं समाधीस, आणि मला त्यांनी पुस्तक ते दिलं. तर त्या समाधीवरती महाराजांना म्हटलं की तुम्ही याच्यावरती सही केली तर या पुस्तकाची किंमत वाढेल, कारण माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत. असंच दिलं पुस्तक, त्याचे सही केले तर म्हणाले की मी नाही सही नाही करणार. म्हणलं का? की तुझा त्याची पुस्तकाची किंमत वाढेल पण त्याचबरोबर माझा अहंकार पण वाढेल. किती डीप रिलायशन असतं बस. आज कधी कधी असं बोलून जातात की सही केली तर मला अहंकार वाढेल की काय, मीच पुस्तक लिहिलं. तर अतिशय साधी गोष्ट आहे. आपण आपल्याला खूप काही काही आपण भक्तांच्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याशी संवाद होतात, एक एक जर आपण विचार करत गेलो तर खरोखरच आपल्याला भक्तीमध्ये मदत करतात. रोज खरोखरच आपल्याला भक्तीमध्ये काही ना काहीतरी कुठंतरी आपल्याला कळत राहील की भक्तीमध्ये काहीतरी कोणामध्ये तरी मदत होते आपल्याला. आता सहज म्हणणार, हा जोक, हा युअर ह्युमिलिटी सोडून दिला असता ना, म्हणजे किती शिकायला मिळालं. बरोबर आहे ना. मी पदयात्रेमध्ये होतो त्यावेळेला पहिल्यांदा 1985 साली पदयात्रेमध्ये गेलो. पहिलाच अनुभव आर एस एस मधला, अगदी स्ट्रिक्ट सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, यावेळेचं त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे इस्कॉनचे कार्यक्रम कसे असतात. त्यानंतर वेळेवर सुरुवात होत नाही, वेळेवर संपत नाही, अशी तुझं हा जबाबदारी घेईन तुझं जबाबदारी. आमची ती आरएसएसची मेंटॅलिटी की सगळं व्यवस्थित, हे झालं की ह्या वेळेला झालं की त्यावेळेला व्यवस्थित झालं पाहिजे, टायमास टायमाला सगळ्यांनी प्रत्येकांची सेवा. आता ही स्वयंसेवी संघटना आहे, ते भक्ती आहे. तर मी लोकनाथ महाराजांच्याकडे गेलो की काय महाराज हे खरं ना, आम्ही ठीक आहे, मी एक महिना पदयात्रेमध्ये आहे, ॲडव्हान्स पार्टीचा इन्चार्ज आहे, सगळी काही तयारी करतो, पण इथे आलो ना की असं वाटतं काय हे भक्त असे वाटतात. तर लोकनाथ महाराजांनी एका शब्दात मला सांगितलं, तुझ्या व्यतिरिक्त कोण चांगला भक्त आहे का? त्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं का, तुझ्या व्यतिरिक्त कोण तुला चांगला भक्त वाटतो का? त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं, अजूनही मला त्या गोष्टी आठवतात. तुझ्या व्यतिरिक्त या पार्टीमध्ये कोण भक्त वाटला चांगला कोण वाटतो का, त्याच्यामध्ये दोन्ही उत्तरे मिळाले. जे तू स्वतःला काय समजतोस आणि बाकी जे काय आहेत, आता ह्या एक एक गोष्टी ज्या आहेत ह्या शिकायला मिळतात. माझ्याला विचारलं, हा महाराज मी एकटा चांगला आहे, दुर्योधन आहे, असं विचार, बरोबर आहे की नाही. या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कधी आपला अहंकार जो आहे, कधी कधी लोक चांगल्या आणि काढतात, कधी कधी वाईट तपाट करून हे काय समजतो स्वतःला असं म्हणून पण होतं. तर ह्या मूळ काय आहे की आपली मूळ स्थिती जी आहे अहंकार शून्य होणं, तर त्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला स्तुती जी आहे ती आपली आपण घेतच नाही. म्हणून ज्या वेळेला आता आम्ही प्रचार काढला जातो पुऱ्या महाराष्ट्रात, सगळे आमचे पाय पकडायचे, आता आम्हाला इतकं विचित्र वाटायचं की आमचे आम्ही अनर्थामुळे सगळे काम करत ह्याच्यामध्ये बुडलेले लोक आम्ही, यांचे पाय कसे, यांच्याकडनं कसं. महाराजांना आम्ही जाऊन झाले तक्रार केली महाराजांच्याकडे, महाराज हे काय खास करून पंढरपूरला गेले की सगळेच पाया पडतात, हा ते माझे आजचे, त्यांनी हृदय बघितलं तर एकटा पण पाया पडणार नाही, तुम्ही पण माझं खरं तुम्ही कोणी हृदय बघितलं तर एकटाही पाया पडणार नाही, इतकं घाण. तर आता काय करायचं, पाया तर पडतात, नको तर म्हणता येत नाही आणि म्हणावसारखं वाटत पण नाही, बरं वाटतं थोडं अहंकाराला, हा मी कोणतरी मोठा आहे, सिनियर डिओटी आहे. परंतु ज्यावेळेला असं वाटतं की हे माझ्यासाठी आहे, त्यावेळेला तिथेच संपला. तर महाराज म्हणाले की हा कशासाठी, ते तुला दंडवत करत नाही, तो परमात्मा बसलाय ना, त्याला दंडवत करतात, हे लक्षात ठेव. मग आता परमात्मा बसलोय, एका वेळेला दोन जाणी होते, एक तर आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि ते परमात्म्याला करतायत, एका वेळेला दोन रिअलायझेशन, म्हणजे दंडवत मला नाही, दंडवत परमात्म्याला, आणि दुसरं रिअलायझेशन माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे, हे रिअलायझेशन. तर प्रत्येक वेळेला आपण ज्याला वैष्णवांच्या संबंधामध्ये जसं काहीतरी थोडं 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 आपण शिकत जातो, तर दंडवत करत असतील कोण, स्तुती करत असतील कोणाची, तर परमात्म्याने. हा कारण काय आहे, भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, सर्वस्य चाम हृदय सन्निविष्ट मत्ता स्मृती ज्ञानम अपहनमच, मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे, माझ्यापासून ज्ञान, माझ्यापासून स्मृती येते. जर जे काही भक्ती करायचं ज्ञान आपल्यामध्ये आलं, कोणामुळे आलं, हृदय सन्निविष्ट परमात्मेची चाप पिकतो, मग ते आपण हे का करायचं. मग ते म्हणाल की चूक सुद्धा भगवंताने परमात्म्यानेच आपल्याकडनं करून घेतली का, नाही. ज्या चुका आपण करतो त्याला आम्ही जबाबदार आहोत, असं नाही भगवंत कृष्णाचं अरेंजमेंट काय व्हायचं ते माझ्या आयुष्यामध्ये भगवंतात मुळेच चाललेलं आहे, नाही. शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करतं, गुरु मार्गदर्शन करतो, तर त्यानुसार आपल्याला कळतं. तर त्यानुसार कोण निंदा करत असेल तर असं म्हणणे, हो तू बोलतोसच तर मी ती गोष्ट करूनच टाकणार, हा म्हणतोसच मला असं तर मी ती गोष्ट करणार, नाहीतरी म्हणताच तुम्ही, मग केल्यात काय झालं असं म्हणणार नाही भक्त. म्हणाल की अरे तुम्ही किती माझ्यावर मदत करताय, मला मला थोडं दुःख होत आहे, हा परंतु किती तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, उलट तुमच्या बरोबर मी जास्त राहिलं पाहिजे, असं नाही घ्या ठीक आहे तू बोलताच ना तुमच्याकडेच येत नाही, असं नाही. हा कोण सांगत असेल तुम्हाला काय चूक घडत असेल, कारण काय आहे की माया इतकी प्रबळ आहे, आपली चूक आपल्याला कळून येत नाही. हा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, या भौतिक जगामध्ये मांजर कसं असतं, डोळे झाकून अगदी आनंदामध्ये दूध पित असं, हा की देखा देखीन बडगा नाही देखा, तो बडगा कोण पाहतं, मांजराचा मालक, बरोबर आहे. त्यामुळे आपल्या बरोबर जे भक्त असतात ना, कोणी सांगितलं की हे तू असं वागतो हे बरोबर नाही आहे, तर तू असं करतोय, हे तुझ्याशीच बोलत नाही मी जा, हा आणि तू म्हणतोच ना मी तसंच करून दाखवतो. म्हणजे हे जे आहे हे काय आहे, ही निर्लज्ज वृत्ती, तुम्ही नावं ठेवताच ना मग तसंच करून दाखवतो मी, नाहीतरी नावं ठेवताच ठेवा. ही असं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये उद्धटपणे आपण सांगतो, म्हणजे स्तुती स्वीकार केली, निंदा पण त्याच नाही स्वीकार केला, आणि सुधार प्रयत्न करायचा, कारण आपण डोळे झाकलेले आहेत, कुठंच चूक होते, एवढे सगळेजण सांगतायत म्हणजे कुठेतरी चुकत असेल ना, सुख सुधारण्याऐवजी आपण ते त्यांनाच दूर करून टाकायचं, तुम्हीच दूर वाजा.
असं नाही. कारण का, काहीतरी प्रेम आहे. बाहेरचे लोक तुम्हाला पैसे देऊन सुद्धा कोण असा सल्ला देणार नाहीत, काउन्सिलर सुद्धा. पण भक्त लोक तुम्हाला फुकटचा सल्ला देतील, घ्या न घ्या तुमचं तुमचं आहे, काय व्हायचं ते होईल आमचं, भगवंताचं म्हणजे नाहीतरी काय भगवंताच्या, भगवंत काय करायचं ते करतील आमचं, दुःखात पडलेलं आहे दुःखातच पडेल. ही जी आहे ही काय की पिते दूध डोळे मिटू दी जात मांजराचे. आपलं भाग्य समजलं पाहिजे की कोणतरी कोणाला तरी आपल्या जीवनामध्ये भगवंताने आणलेलं आहे, की जी व्यक्ती मला खरोखरच भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी मदत करते. चुकतंय कुठं हे बघण्याऐवजी जस्टिफाय करायला गेला त्या जगामध्ये, तुम्ही जे काय करतात ते बरोबर आहे. अनेक कारण मिळतील, अनेक कारण. महाराज एका प्रवचनात सांगतात की इफ यू जस्टिफाय युअर मिस्टेक्स यू विल गेट सो मेनी रिझन टू जस्टिफाय अँड यू विल प्रूव्ह डिवोटीज आर रॉंग. महाराजांचे प्रवचन मी द्यायचं प्रवचन आहे. तर त्यावेळेला आपण विचार करायचं का म्हणतात खरोखर याच्यामध्ये किती सत्य आहे, आणि सत्य आहे आपल्याला कळून येईल. हा माग सांगितलं की त्यात ज्या बाहेर आलं की आपली आसक्ती कशी आहे ते कळून येईल आपल्याला. मग त्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर निंदा स्तुती या जगामध्ये अशी आहे, स्तुती केली तर निंदा तेवढ्याच हर्षाने स्वीकार करा, तेवढ्याच हर्षाने. 10 वेळा काय, 100 वेळा सांगितलं बरं आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. म्हणून स्थिती बरोबर आहे, रिअलायझेशन आत्मतत्व बरोबर आहे. स्थिती येते त्यावेळेला आपण सगळं विसरून जातो. म्हणून जप चांगला पाहिजे, जप चांगला पाहिजे. कारण काय आपल्याला वाटतं की आरिष रूपात का सांगतात जप 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 का चांगला पाहिजे, कारण त्यावेळेला कोण जवळ आणेल, हा तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञान जंबिबू नाशयाम आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भासवता. तेषाम एवानुकंपार्थम भगवान सांगतात की मला ज्याची करुणा येते त्याला मी ज्ञान देतो. आणि ही करुणा कधी येईल, हा भगवत आणखी दुसऱ्या श्लोकांना सांगतात की कधी भगवंत आपल्याला सांगतील. आपली तेवढी लायकी आहे का अजूनही भगवंताकडनं डायरेक्ट ऐकण्याची, परमात्म्याकडे डायरेक्ट सॅटेलाइट रिलेशन आहे का आपलं? नाही. कोण आपल्याला मदत करते? गुरु. गुरु आपल्या बरोबर नाही आहेत, मग कधी पती रूपानं, हा कधी आई वडील रूपानं, कधी भक्त रूपानं, अनेक रूपानं आपल्याला ते मदत करतील. बरोबर आहे ना? भक्त रूपानं आज ब्रह्मचारी आश्रम मध्ये, तर अनेक रूपानं भक्त आपल्याला ते मदत करतील. बरोबर आहे. तर त्यावेळेला आपण समजून घेतलं पाहिजे की जी आपण प्रार्थना भगवंताकडे करतोय त्याचं फळ आहे की मला एवढ्या जवळनं कोणतरी भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी मदत करत आहे. तर त्यावेळेला उद्विग्न होऊ नये. उद्विग्न झालं की क्रोधात धोती समूह हा घाला की समूह झालाच, नंतर वाईट वाटतं आपल्याला, असं बोलायला नको पाहिजे होता. हा तो साधू नाही, मी बोललो ते बरोबरच आहे म्हटलं की तो असाधू. तर हे जे आहे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की कुणाला भगवंत बुद्धी देतात, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम धेन माम उपयांत. तेषाम सतत 24 तास माझं चिंतन करतोय. आपल्या आयुष्यामध्ये पाहावं आपण 24 तासामध्ये किती वेळा भगवंताचं चिंतन करतो आणि किती वेळा भगवंताच्या विरुद्ध चिंतन करत असतो. हा भगवंताच्या विरुद्ध चिंतन म्हणजे जे भगवंताशी संबंधित नाही, जे भगवंता संबंधित नाही अशा गोष्टींचं चिंतन करणे म्हणजे भगवंतापासून दूर. मग असं केलं तर आपल्याला भगवंत कसे मदत करते, तेषाम एवान करुणा येणार नाही. तर ते भजताम प्रीतीपूर्वकम प्रेमपूर्वक माझं भजन करतो, भक्ती करतो, तदामी बुद्धियोगम त्यांना मी बुद्धी देतो, हे न मा माझ्याकडे कसं यायचं ते. तर कोणीतरी आपल्याला मदत करत आहे. तुकाराम महाराज त्यांची एकदा गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली गावामधनं, या देवगावामध्ये. आता गाढव विचार करतोय केवढा मोठा महान संत माझ्या पाठीवर बसलाय, पण बाकी सगळे विचार करतात की तुकाराम महाराज गाढवावर बसलेत, म्हणजे गाढव कोण होता यातला, यातला गाढव कोण होता? गाढव विचार करतोय की माझ्या पाठीवर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेत, आणि बाकीचे लोक विचार करतात की तुकाराम महाराजांना आम्ही गाढवावरती बसवलंय. स्थिती आपल्या कॉन्शियसनेस प्रमाणे आहे आपण जसं पाहतोय. तर गाढव गाढव नव्हता, गाढव नम्र होता. बाकी सगळे लोक गाढव होते, समजत होते की आम्ही निंदा करतोय तुकाराम महाराजांची. तर तुकाराम महाराजांनी हे केलं नाही, ठीक आहे तुमची इच्छा आहे, तुम्हाला आनंद आहे गाढवावरती बसण्यामध्ये, मला काही त्यातलं. कारण गाढव काय, शेवटी भगवंताचाच अंश आहे ना, जरी गाढव असला तरी. आम्ही पण गाढवच आहोत तसेच. तर बरोबर आहे, कुणी जर आपल्याला सांगितलं ना की बरोबर त्याला इतका प्रक्षोभ येतो, राग येतो की कसं, तर एक तत्व समजून लक्षात ठेवतो की भगवंताचं भक्तांचं पहिलं लक्षण भक्तीमध्ये आल्यानंतर इस्कॉनमध्ये कधी कधी पासपोर्ट द्यावा, पासपोर्टवरचं पहिलं आणि तितिक्ष व्हा, सहनशील बना, नंतर भक्त व्हाल, सहनशील. कारण बाहेरच्या जगामध्ये कुणी निंदा केली तर आपण काय करतो, तोडून देतो त्याला, ह्या चाल संबंधच तुटला. इथं त्याच लोकांच्या बरोबर परत यावं लागतं आपल्याला, पुन्हा पुन्हा अहंकारावरती आघात, दुसरीकडे कुठे जाता येत नाही, बरोबर. आणि इस्कॉन ही संस्था काय आहे, क्लीन स्लेट, अहंकारातून मुक्त करण्यासाठी आहे. मग कोणी अहंकार आघात केला तर आपण राग करावा का, नाही, उलट आनंद झाला पाहिजे. कुणी औषध घ्यायची आठवण करून दिली तर आपल्याला राग येतो का, नाही येत ना. त्याचप्रमाणे कुणी आठवण करून दिली भगवंताच्या भक्तीची, चुकतं आहे आपलं काहीतरी, तर उद्विग्न व्हायची गरज नाही. ठीक आहे, शांतपणे विचार करा. हा, पण त्या स्तरावर प्रभुपाद कधी कधी रागाला यायचे, पण तसा तेवढ्या ह्याच्यावरती आपण नाही आहे, तेवढी स्थिती आपली नाही आहे. म्हणून तितिक्षवा, सहनशीलता. गुरुचा आश्रय, त्याने दिलेले नियम, त्याने दिलेले जप, अपराध, ही आपली शाल आहे. तर ती अंगावर घेऊनच 24 तास वावरायचं, फक्त मंदिरमध्ये गोविंदामध्ये आल्यावर नाही, बाहेर गेल्यावर पण ती शाल पाहिजे. हां, उलट बाहेर जास्त पाहिजे. इथे ती शाल काय, सगळेजण सगळ्यांनी घातलेली आपल्यावरती, बाहेर गेल्यावर ती शाल काढून ठेवतो आपण. हरे कृष्ण. तर उद्विग्न होणं हे स्वाभाविक आहे, परंतु समजावं हा भौतिक परिणाम आहे अहंकाराचा. उद्विग्नता कशी होते, अहंकारामुळे होते. तर शांतपणे विचार करावा, पुन्हा जाऊन समजा उद्विग्न हो, पुन्हा जाऊन त्याच्याशी, मग तो अगदी ज्युनियर भक्त का असेना, त्याला पाय पडावे की मी राग केला, मला क्षमा करा. एकदा जयपताका महाराज बेंगळूरची रथयात्रा चालली होती त्यावेळेला, तर भक्त पोलिसांच्याकडे परमिशन मागायला गेले. पोलीस ऑफिसर नास्तिक होता, त्यांनी परमिशन दिली नाही, उलट शिव्याच दिल्या. आणि भक्ताला पण राग आला, म्हणजे की ठीक आहे माझी निंदा करतोस ठीक आहे, पण जगन्नाथाची प्रभुपादांची निंदा मी सहन नाही करणार. म्हणून त्यांनी पण हा सणी कन्नडमध्ये झाला, गाडगुडगुड गाडगुडगुड सुरू भरपूर दिल्या. आणि मग नंतर जयपताका महाराजांना समजलं की असं असं जाऊन माझ्या शिष्याने गोंधळ घातलाय पोलीस स्टेशनमध्ये. जयपताका महाराज स्वतः गेले, पोलिसाचे पाय पकडले, म्हणाले की क्षमा करा, की माझ्या शिष्याने तुमच्या प्रती जो अपराध केलाय माझा दोष आहे, कारण मी त्याचा गुरु आहे, मला क्षमा करा. आता आपण कसं असावं विचार करा, माझ्या शिष्याने अपराध केला. कारण काय, भागवत मध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेला शिष्य अपराध करतो त्याला जबाबदार कोण, गुरु आहे. हा, जय विजयच्या भागवत कथेमध्ये येत. म्हणून विष्णू जय विजयला हा कारण काय माहिती, की माझे सेवक आहेत. तर शिष्याने अपराध केला तर आणि ते पण काय बरोबर होता, तो तुझे बोलला ते गाडगुड गाडू काय बोलला ते बरोबर होता, तू राक्षस आहेस, नास्तिक आहेस, काय त्याच्यामध्ये चूक नव्हतं. तरी पण जयपताका महाराज त्याची साक्षरशः पाय पकडले, असं म्हणजे काय जसं वंदन केलं नाही, हा नमस्कार रे गुरु बोळ म्हणून, हा पाय पडले. मग आपण ज्यावेळेला कोणाचे अपराध करतो, कोणावरती रागवतो, आपण कसं वागलं पाहिजे, 2 मिनिटात जाऊन परत त्याला सांगितलं पाहिजे की क्षमा करा, मी तुमच्यावर राग केला, माझी इच्छा नाही आहे पण केला, कारण तुमच्या सेवेमध्ये सुधारणा व्हावी, नाहीतर तो द्वेष वाढत जातो पुढे, तिथंच राहत नाही, अरे हे लोक अशीच आहेत. त्यामुळे त्या नजरेनंच आपण त्याच्याकडे भक्ताकडे पाहत राहतो की हे अशीच आहेत, हे अशीच आहेत, यांनी मला असं केलं. ताबडतोब जाऊन जरी त्याची चूक असली तरी सुद्धा माफी मागावी आपण, कारण भक्त लोक अपराध बघतच नाहीत. असं भक्ती जसं आज जाईल तशी झोपी नाही आहे, बाहेर उभारून ठीक आहे, आज जसं जसं जाईल आपण शिकतो. जरी कोणाच नसेल तरी कोणी निंदक जरी आलं तसरी आपण त्याची, हा चैतन्य महाप्रभू आपल्याला माहित आहे अमोघ अमोघ चैतन्य बरोबर आहे. चैतन्य महाप्रभूची त्यांनी निंदा केली सार्वभौम भट्टाच्या म्हणतात की कसला हा जावय, माझी मुलगी जी आहे हे विधवा होऊ दे, असला जावय काय कामाचा, म्हणू दे हा, त्याचा भाव ठीक आहे. म्हणून सार्वभौम भट्टा त्याला काठी घेऊन पाड लागले, हा गेला गावा बाहेर, आणि त्याला काय झालं, कुष्ठरोग क्षयरोग काहीतरी झाला, हा कॉलरा कॉलरा झाला, आणि झाडाखाली तडपडत पडला. चैतन्य महाप्रभूला द्या आली, अपराध कोणाचा केला होता, सर्व मठाचाराचा नाही, चैतन्य महाप्रभूंचा. ते तिकडे गेले आणि त्याला सांत्वन केलं जायचं. अपराध करून सुद्धा त्याला सांगे की हे अमोग तू ब्राह्मण आहे, तुझं हृदय ब्राह्मणांचं आहे, असे विचार तुझ्या मनामध्ये का आले, ते चैतन्य महाप्रभू म्हणू शकतात. म्हणजे त्यांना हे केलं. प्रभुपादांना किती निंदा केली लोकांनी. तर हे जे आहे भक्तीमध्ये जसं जसं आपण वाढत जातो हे सगळे भगवंत आपल्याला निराळ्या प्रकारच्या लीला दाखवतात आपल्याला शुद्ध करण्यासाठी. ठीक आहे, वेळ झालेला आहे, मला 5 मिनिटात निघायचं आहे. हरे कृष्णा, धन्यवाद. पुन्हा आपली भेट 6 महिन्यांनी याच ठिकाणी याच वेळेला.